श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। काल 12व्या ओळीवरचं निरूपण पर विश्लेषण आपण ऐकलं। देवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची परी, शिवापासून तर पृथ्वी तळावरील एक एक कण ज्याला आपण अणुरेणू असे म्हणतो किंवा सायंटिफिक भाषेमध्ये सँड सिल्ट क्ले असं म्हणतो, त्या सर्व पदार्थांमध्ये प्रकाश ते एकसरी संवित्ती हे, या सर्व पदार्थांना प्रकाशित करणारा तो एक परमात्मा किंवा त्याचे ज्ञान कुंदन आणि ज्ञानशक्ती म्हणजे तो परमात्मा ती संवित्ती आहे। हे निरूपण काल आपण ऐकलं। आजपासून 13व्या ओवीला आपण सुरुवात करतोय। 13व्या ओवीवरील निरूपण सुरू करूया। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तेरावी ओवी, याच्यामध्ये कुठला सिद्धांत येतो ते आज पाहूया, घेऊया 13वी ओवी। नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे। नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे। भिंतीवर चित्र काढतात नाही का, आताही काढतात, भिंती चित्र म्हणतात किंवा भित्ती चित्र म्हणतात, पण आधीच्या काळी हे भित्ती चित्र हा कॉमन प्रकार असायचा। सर्वत्र प्रत्येक ठिकाणी भिंतीवर चित्र काढलेली असायची। लग्न कार्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा अजूनही भिंती सारवतात, रंगवतात, पण त्या भिंतींवर चित्र काढायची लग्न कार्यांमध्ये। आणि ट्रायबल्स जे आता आहेत, ज्यांना आपण जनजाती समूह म्हणतो, तर त्या ट्रायबल लोकांमध्ये अजूनही भिंती रंगवण्याची प्रथा आहे, भिंतीवर चित्र काढण्याची प्रथा आहे। तर त्या भिंतीवर काढलेलं चित्र म्हणजे हे तात्पुरतं असते नाही का, आणि जर भिंत पडली तर ते चित्र पडते, किंवा भिंत ओली झाली किंवा भिंतीला काही डॅमेज झालं तर त्या चित्राला डॅमेज होतं। म्हणजे ज्या गोष्टी एक्झिस्ट करत नाही त्यांचे चित्र भिंतीवर काढले जातात। नाही ते चित्र दाविती, जे नाही, जे अस्तित्वात नाही, त्या कल्पने ती कल्पना करून ते काल्पनिक चित्र परी असे केवळ भिंती, पण ते खऱ्या अर्थाने तर भिंतच आहे ना। आणि ते दिसते कसं चित्र, कारण त्याच्यावर काहीतरी प्रकाश पडतो तेव्हा ते चित्र दिसते। प्रकाशे ते संवित्ती जगताकारे, पण ते चित्र म्हणजे भिंतच असते, त्याप्रमाणे ज्ञान ज्याला संवित्ती म्हणतात जगाच्या रूपाने हे प्रकाशते। म्हणजे हे सगळं जगत जे दिसत आहे ते त्या चित्प्रकाशामुळे, संवित्तीमुळे, त्या ज्ञानामुळे किंवा ज्ञान प्रकाशामुळे ते जाणवते, दिसते, प्रकाशते। आता भिंतीवरील चित्र भिंतीपासून अलग आहे का, ते भिंतीचा एक भाग होऊन असते कारण ते भिंतीवर काढलेलं आहे। आता भिंत खराब झाली का, धुतली का, पडली का, तर मग ते चित्रसुद्धा धुतल्या जाते किंवा खराब होते किंवा ते पडल्यानंतर नाहीसे होते असं समजा। अगदी त्या चित्राप्रमाणे हे संपूर्ण जगत, माऊली म्हणत आहे की हे संपूर्ण जगत चांगदेवा हे एक मोठं चित्र आहे. हे संपूर्ण जगत हे एक मोठं चित्र समजा. याच्यामध्ये अनेक प्रकारचे रंग, अनेक प्रकारचे लहान लाईन्स, मोठ्या लाईन्स, रेषा, आकृत्या, हे सगळे वैशिष्ट्ये, हे सगळे पूर्ण या जगतासारखे, या जगतामध्ये सगळं आहे. म्हणून हे मोठं चित्रच आहे. आणि हे भिंतीवर काढलेलं आहे. भिंत कोण झालं? परमात्मा झाला. या परमात्म्यावर ते चित्र काढलं आहे असं समजा. आणि हे जगाचे विशाल चित्र त्या आत्म्याच्या प्रकाशाने जे दिसते, तो प्रकाशमान आहे, ती भिंत प्रकाशमान आहे म्हणून ती दिसते. साध्या भिंतीवर सुद्धा प्रकाश जेव्हा पडतो तेव्हा चित्र दिसते. असे आत्म्याच्या त्या ध्यान प्रकाशाने हे सगळं भासत असते. आत्मा आपल्या ठिकाणी स्थिर आहे. पण त्याचा जो चित्प्रकाश आहे, त्या चित्प्रकाशामुळे आपल्याला हा सर्व जगताचा, सर्व जगत हे प्रकाशमान होऊन दिसते. त्या जगतामध्ये प्रत्येक ठिकाणी आत्माच भरलेला आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात तो आत्माच आहे. आणि प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये नंतर फरक दिसत नाही. पण जर फरक दिसत असेल तोही या ज्ञान प्रकाशाचा प्रकार आहे. आणि हळूहळू हळूहळू अध्यात्म ज्ञान फाकलं, अध्यात्म ज्ञान वाढत गेलं की मग तो फरक हळूहळू हळूहळू कमी होत जातो आणि ऐक्याचा अनुभव येतो. आता या गोष्टी समजण्याला थोड्या अवघड वाटतात. पण जो जितकं तुम्ही याच्यामध्ये उतराल, प्रत्येक ओवीच्या प्रत्येक भागामध्ये थोडा 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 फरक आहे. माऊली एका स्टेपनी पुढे जात आहे, एकदम जात नाही आहे. आणि हे लक्षात घ्या, हे जे पत्र लिहिण्यात आलं आहे माऊली ज्ञानेश्वरांनी, हे पत्र चांगदेव महाराजांना लिहिलं आहे. तर माऊली ज्ञानेश्वरांची पातळी म्हणजे एका महान योग्याची पातळी, म्हणजे एक महान योगी किंवा योगेश्वर तो पत्र लिहितो आहे दुसऱ्या महान योग्याला. चांगदेव सुद्धा महान योगीच आहे. 1400 वर्ष ते अंतराळात प्राण अडकून परत ये जा केली, म्हणजे केवढी मोठी त्यांची योग्यता. तर इतक्या योग्य अशा महान योग्याला माऊली पत्राद्वारे सांगत आहे. आता माऊलीची पातळी काय असेल, चांगदेवांची पातळी काय असेल, त्यांच्यामधला संवाद आपण समजण्याचा प्रयत्न करतो आहे. आपली तेवढी लायकी आहे का, आपली पात्रता आहे का, योग्यता आहे का, आपली लेवल आहे का, पण तरी आपण समजण्याचा प्रयत्न करतो. का करतो? कारण आपण माऊलीची पिल्लं, माऊलीची लेकरं, माऊलींनी दाखवलेल्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. काय निष्पन्न होते त्यातून, त्यातून काय निचोड निघतंय, त्याच्यातला एखादा थेंब तरी आपल्याला सापडू शकतो का, आपल्या वाट्याला येऊ शकतो का, या शुद्ध भावनेने आपण त्या पाऊल खुणा गाठत गाठत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतो. आता माऊलींची जे ग्रंथ आहेत, सुरुवातीला पहिल्या भागामध्ये मी आपण सर्वांना सांगितलं होतं की चांगदेव 65 म्हणजे नेमकं काय. आधी आपण ज्ञानेश्वरी पूर्ण निरूपण ऐकलं, फार शांत मनाने, शुद्ध आणि पवित्र चित्ताने ते ज्ञानेश्वरी निरूपण माऊलीच्या कृपेने आपल्या वाट्याला आलं. त्यानंतर जे काही आपलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जे काही थोडंफार आपल्याला समजलं असेल, त्याच्याने आपला थोडासा कॉन्फिडन्स झाला, म्हणून आपण एक पाऊल पुढे टाकलं आणि चांगदेव 65 घ्यायला सुरुवात केली. आणि याच्यानंतर अमृतानुभव पण माऊलीची कृपा असेल, माऊलीचा ची इच्छा असेल आणि माऊलीची आज्ञा झाली तर आपण ते सुद्धा करू. आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ही भावार्थ दीपिका आहे. हे गीतेवर लिहिलेली एक टीका आहे. पण कितीही म्हटलं तरी तो दुय्यम ग्रंथ आहे. कारण दुय्यम याच्यासाठी आहे की ओरिजिनल ग्रंथ हा व्यासांचं आहे. व्यासदेवांनी जे 700 श्लोक रचलेले आहेत गीतेचे, ते ओरिजिनल आहेत. त्याच्यावरचं हे भाष्य आहे, टीका म्हणजे भाष्य. तर त्याच्यावर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं ते भाष्य आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी. अमृत अनुभव हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. अशा प्रकारच्या ग्रंथांना वार्तिक म्हणतात. वार्तिक म्हणजे जिथे काही उणं पुरं राहिलं असेल तर ते लेखक, कवी, संत, महात्मे आपल्या अनुभवाने ते पूर्ण करतात, म्हणून त्याला वार्तिक म्हणतात. म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं निऊन राहू नये, म्हणून अमृतानुभव हा वार्तिक ग्रंथ असं म्हणतात. पण चांगदेव पासष्टी हा सूत्रग्रंथ आहे. याच्यामध्ये सूत्र दिलेले आहेत आणि हे सूत्र जे आहेत हे सर्व वेदांचं सार आहे. तर हे वेदातून आलेले सूत्र आहे. जे सूत्र इथे मांडण्यात येत आहे त्याच्या मागची थिअरम, त्याच्या मागचे प्रमेय हे वेदातून घेतलेले आहेत. तर वेदाची योग्यता प्राप्त झालेलं या 65 ओव्या, आणि या 65 ओव्या म्हणजे चांगदेवांना जे उत्तर लिहिलं आहे त्या उत्तराच्या माध्यमातून माऊलींनी या संपूर्ण जगाला वेदाचे जे सार सूत्र आहे ते सहज सरळ समजू शकतील अशा भाषेत सर्रास मोकळे करून दिलेले आहेत. आता तो जो प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश, त्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे ते भिंतीवरचं चित्र आपल्याला दिसून येते. प्रकाशे ते संवित्ती जगताकारे, हे जगत ज्या आकाराने दिसते आपण, हे दिसण्याचा जो प्रकार आहे हा सुद्धा त्या आवृत्त ज्ञानामुळे, ज्याला संवित्ती म्हणतात, त्याच्यामुळे दिसत आहे. नाही ती चित्र दाविती परी असे केवळ भिंती. खरोखर तर ती भिंतच आहे, पण ते चित्राचं रूप का बरं दिसते आपल्याला, चित्राचं स्वरूप चित्राच्या रूपाने का बरं जाणवते, कारण त्या ज्ञान प्रकाशामुळे, त्या संवित्तीमुळे ते जाणवते. मागच्या ओळीमध्येच सांगितलं होतं ना, मागची जी ओळी होती 12व्या क्रमांकाची ओळी, तेवी शिवोनी पृथ्वीवरी, शिवापासून तर अणुरेणूपर्यंत, पृथ्वी तळावरील मातीचे जे कण आहेत त्या कणापर्यंत भासती पदार्थाची यापरी प्रकाशिते एकसरी संवित्ती. तर ते प्रकाशित करणारे तो संवित्त प्रकाश किंवा संवित्ती ती ज्ञानशक्ती आहे. त्याचाच प्रकाश अणुरेणूपासून शिवापर्यंत आहे. माऊली अमृतानुभवामध्ये 2-3 खूप चांगल्या ओव्या आलेल्या आहेत. एकापाठी एक त्या प्रकरणामध्ये खंडन आहे. अमृतानुभव म्हणजे ते नाथ संप्रदायाच्या ज्ञानातून आलेला एक प्रसाद आहे. आणि तो प्रसाद असा आहे की ते ज्ञानाचं खंडन, अज्ञानाचं खंडन, शब्दाचं खंडन, वाचेचं खंडन, अशा प्रकारे खंडन करत 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 नेती 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 नेती, मी तो नव्हे असं करता करता जे उरते ते ब्रह्माचं स्वरूप असते. तर ती फिलॉसॉफी वापरून, ती ॲनॉलॉजी वापरून माऊलींनी अमृतानुभवाच्या माध्यमातून आपले अनुभव लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणतात, विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देती, आणि वस्तुभासांचे करून हे भासले से जाण, एवं भास्य भासकान असे ना जेथ, एवं सकळ प्रकाशाचा प्रकाशू आत्मा तो स्वयं प्रकाशू, तोची हा जगदा भासू निश्चित जाण. अमृतानुभवाच्या फार सुंदर ओव्या आहेत या. विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकरू देती. वायसा म्हणजे कोण, वायसी, वायसा हा कावळ्याला केलेला शब्द आहे तो. तर त्या श्रुती ज्या सांगतात म्हणजे त्या कावळ्याला ढेकर देत आहेत का. विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा, आणि वस्तुभाषेची करुणी हे भासलेसे जाण, एवं भास्य भासक आण असे ना येथ. काही गोष्टी युक्तीने सांगाव्या लागतात, म्हणजे युक्ती करून पटवून सांगावं लागतात, स्किलफुली टॅक्टफुली अशा सांगाव्या लागतात. तर काही गोष्टी प्रूव्ह करून सांगाव्या लागतात, प्रमाणाने सांगाव्या लागतात. आताच्या या काळामध्ये प्रत्येक गोष्ट लॉजिक, रॅशनल, सायंटिफिक, त्याची एस्टॅब्लिशमेंट अशा पद्धतीने सांगावं लागतात, तर तिथे प्रमाण देऊन सांगावं लागतात. आता जे नास्तिक लोक आहे, जे देवाला मानत नाही किंवा अज्ञानी लोक, जडबुद्धीचे लोक, त्यांना युक्तीचा वापर करून सांगावं लागतात. आणि जे आस्तिक लोक असतात, ज्यांची श्रद्धा आहे पण त्यांना श्रद्धा स्थिर करण्यासाठी काहीतरी प्रमाण लागते, मग म्हणून त्यांना प्रमाणाने पटवून सांगावं लागतं. दृष्टांताने सांगणे हे युक्तीचे सांगणे, दृष्टांताने सांगणे म्हणजे हे युक्तीचे सांगणे आहे, प्रमाणाने सांगणे म्हणजे हे अनुभवाने सांगणे आहे. म्हणून जे आस्तिक असतात, ज्यांची जे देवावर श्रद्धा असते, त्यांना फक्त प्रमाणाने काही गोष्ट सांगितली तर लगेच त्यांचा विश्वास बसतो. पण जे मूढबुद्धी किंवा ज्यांना देवामध्ये विश्वास नाही, त्यांना खूप युक्त्या करून करून सांगाव्या लागतात. दृष्टांताने सांगणे हे युक्तीने सांगणे, म्हणून माऊली दृष्टांताने सांगतात, जेणेकरून जे खळांची व्यंकटी सांडो, दुरिताचे तिमिर जावो, दुरितांसाठी खळांसाठी ज्या गोष्टी त्यांना समजत नाही त्या युक्तीने सांगतात. म्हणून माऊली एका गोष्टीसाठी 10-10 उदाहरणं देतात. बऱ्याच लोकांना असं वाटते की ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप उपमा वापरल्या आहेत, खूप उपमा दिलेल्या आहेत, खूप दृष्टांत दिलेले आहेत. अरे बाबांनो, महाराजांनो, ज्ञानेश्वरी 800 वर्षापूर्वी लिहिल्या गेली. त्यावेळचा समाज, त्यावेळचा वर्ग, त्यावेळचं लोकांची शैक्षणिक पातळी त्याचा विचार करता तत्कालीन ग्रामीण भारतामध्ये जे विद्यमान उदाहरणं असतील तेच तर घेणार ना माऊली. ते कम्प्युटर सायन्सचे लोक तर नव्हते. कम्प्युटर सायन्स त्या काळात असतं तर माऊलीने कदाचित कम्प्युटर सायन्सचे एक्झाम्पल्स दिलेले असते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग असती तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे उदाहरण दिले असते. खूप ॲडव्हान्स मेडिकल सायन्स असतं तर त्याचेही उदाहरण दिले असते. पण तो काळ जसा होता त्या काळाप्रमाणे विचार करा ना. म्हणून दृष्टांताने सांगणे हे युक्तीने सांगणे. शिवसूत्र, गीता, उपनिषदे, वेद यांनी प्रमाण मानून पटवावे लागते. म्हणजे लोकांना सांगायचं असेल, ज्या जे श्रद्धाळू आहे, जे आस्तिक आहे, त्यांना सांगायचं असेल तर म्हणून वेदवाक्याचा उपयोग करावा लागतो, किंवा गीतेचे श्लोक, अष्टावक्र गीतेचे श्लोक जे आपण प्रयत्न करतो या चांगदेव 65 माध्यमातून. चांगदेव 65 ज्या ओव्या आहे, इतक्या अवघड ते सिद्धांत आहेत, त्या उलगडण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तर ह्या सगळ्या याच्याने सांगावं लागते. म्हणून मध्येच अमृतानुभवाची ओवी येते, मध्येच ज्ञानेश्वरीची ओवी येते, मध्येच अष्टावक्र गीता येते, मध्येच दासबोधाची ओवी येते, मध्येच मनाचे श्लोक येतात. तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना जे पत्र पाठवलं, चांगदेवांसारख्या थोर योग्यता असलेल्या एका माणसाला उपदेश करायचा, तर तो सामान्य माणसाला ज्या पद्धतीने आपण उपदेश करतो त्याच्यापेक्षा फार उच्च पातळीचा असेल ना. म्हणून या सर्व ओव्या इतक्या क्लिष्ट वाटत आहे. माऊलीच्या कृपेने आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय. माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवून याच्यामध्ये चुका होत असतील, चुका होत नसेल असं नाही, पण ते चुका जरी झाल्यात तरी आपल्याला समजून घेणे आहे, ही आपली दृढ इच्छा आहे, आपण संकल्प केला आहे. म्हणून या उच्च पातळीवरच्या ज्या ओव्या आहेत त्या सर्वसामान्यांना सांगणे म्हणजे किती अवघड काम आहे. हा देह तुझा नाही, हा मरणाच्या अधीन आहे, हा जाणारा आहे, नश्वर आहे, हे दुसऱ्याचे ठेवणे आहे, हा क्षणभंगूर आहे, ह्या सर्व गोष्टी. पण चांगदेवाला सांगताना तू देह नाहीस, तत् त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. अशा पद्धतीने सांगण्याचा माऊलीने हेतू ठेवलेला आहे. आणि म्हणून ही जी भाषा वापरत आहेत माऊली, या ज्या ओव्या आहेत, या चांगदेवाला समजतील पटतील अशा पद्धतीने 800 वर्षाच्या आधीसुद्धा 1400 वर्षाचे चांगदेव, म्हणजे चांगदेवाचा जन्मच ईसापूर्वीचा आहे, ख्रिश्चन धर्म अस्तित्वात यायच्या आधीचा चांगदेवांचा जन्म असेल. आता त्या काळचं जे उपलब्ध नॉलेज असेल, तर त्या काळच्या उपलब्ध लिटरेचरप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे आणि उपदेश करण्याच्या पद्धतीप्रमाणे माऊली चांगदेवांना हे पत्र लिहित आहे. त्यात पातळी तर आपल्याला दिसतेच, पण तत्कालीन समाजामध्ये जे योगी तपस्वी होते त्यांची लेवल काय होती हाही थोडा विचार करा, हाही थोडा विचार करावा लागेल आपल्याला. कारण त्यांची पातळी इतकी उच्च आहे की आज माणसाची इतकी प्रगती झाली आहे शैक्षणिक क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकी प्रगती झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ते समजणे अवघड होऊन बसलेलं आहे. आज वेळेची मर्यादा झालेली, म्हणून इथे थांबणार आहोत आज आपण. आणि थांबायच्या आधी जी 13वी ओळी आपण घ्यायला सुरुवात केली तिची पुनरुक्ती करूया. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगताकारे. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगताकारे. भिंतीवर काढलेलं चित्र, काही प्रसंग तिथे नसून सुद्धा जे नाही ते हे चित्र दाखवते. आणि असं असून ते त्या चित्प्रकाशामुळे, संवित्त प्रकाशामुळे आपल्याला जाणवते. आणि तो संवित्त प्रकाश काही नसून तो परमात्म्याचाच प्रकार आहे, प्रकाश आहे. आज इथे आपण विश्रांती घेऊया आणि याचा उर्वरित भाग उद्या घेऊ. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.